श्रोते हो नमस्कार. युनिसेफ SBC 3 आणि रेडिओ शुगर 90.8 तसंच विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅन इंडिया या मोहिमेत कायदेविषयक जनजागृती आणि अभियानाच्या अंतर्गत आमची उर्मिला समुदाय की आवाज या अंतर्गत बालविवाह मुलामुलींचं आरोग्य आणि कायदेविषयक सल्ला या विषयावर राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना युनिट 3 कारणवाडी इथं ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांच्या मजुरांच्या वस्तीवर म्हणजेच पालांवरती कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमासाठी कारखान्याच्या वतीनं सर्वांचं स्वागत आणि सत्कार कारखाना शेती कमिटीचे संचालक श्री कबाडे साहेब यांनी केलं. प्रास्ताविक आणि उद्देश रेडिओ शुगरचे रेडिओ मॅनेजर उदय गोडबोले यांनी विशद केला.
आपला हा जो कार्यक्रम आहे हा राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण रेडिओ शुगर SBC 3 युनिसेफ त्याचप्रमाणे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आरोग्य विभाग जिल्हा परिषद सांगली या सर्व मंडळींच्या संयुक्त विद्यमाने आपल्या समोर आम्ही करत आहोत. या कार्यक्रमामध्ये बालविवाहाची जी समस्या आहे या बाबतीत आपल्याला मार्गदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये बालविवाहाच्या संदर्भामध्ये कायदेशीर कोणत्या कोणत्या अडचणी तुम्हाला येऊ शकतात, बालविवाह जर आपल्या मुलांचे करायची तुम्ही इच्छा व्यक्त केली तर त्याबाबत आदरणीय न्यायाधीश आपल्याला मार्गदर्शन करतील. त्याचप्रमाणे बाल हक्क सप्ताह आता सुरू झालेला आहे तर बाल हक्क सप्ताहाच्या संदर्भात दिग्विजय पाटील सर मार्गदर्शन करतील आणि बालविवाह आणि त्याचा आरोग्यावर परिणाम काय होऊ शकतो, ज्यांचे लग्न होतात त्यांच्या आरोग्यावर त्याचप्रमाणे त्यांच्या संततीवर काय परिणाम होऊ शकतो याविषयी डॉक्टर सुनंदा पाटील मॅडम आपल्याला मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉक्टर सुनंदा पाटील मॅडमनी आरोग्य विषयक काय काय परिणाम होतात याविषयी मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांच्याकडे माईक सुपूर्त करतो.
यानंतर बालविवाह केल्यावरती मुला मुलींच्या आरोग्यावर तसंच संततीवर होणारा परिणाम याविषयी बावची येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉक्टर सुनंदा पाटील यांनी मार्गदर्शन केलं. तसंच संतती प्रतिबंध, अॅनिमिया, स्त्रियांचं आरोग्याकडे होणारं दुर्लक्ष या विषयावर सुद्धा त्यांनी माहिती दिली.
सन्माननीय व्यासपीठ, माननीय उदय गोडबोले सर, FM 90.8 रेडिओ शुगर, सर्वप्रथम आभार व्यक्त करते की त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला निमंत्रित केलं. आजचा आपला विषय असा आहे की बालविवाह त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतात. तर मुलीचं वय हे 18 वर्षांपेक्षा कमी असू नये आणि मुलाचं लग्नाचं वय हे 21 वर्षापेक्षा कमी असू नये. आणि याच्या आधी जर आपण लग्न झालं तर आपल्यावर काय दुष्परिणाम होतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. पहिलं असं की तुमचं जर 18 वर्षाच्या आधी लग्न झालं तर मुलीच्या शरीरात काय बदल असतात, म्हणजे मुलीच्या शरीरामध्ये गर्भाशयाच्या पिशवीची योग्य अशी वाढ झालेली नसते, म्हणजे तिची एकतर मानसिक तयारीही नसते किंवा तिला 18 वर्षाच्या आधी जर लग्न झालं तर मुलीच्या शरीरात प्रजनन क्षमता जी असते ती पूर्ण झालेली नसते किंवा गर्भाशयाच्या पिशवीची वाढ जी झालेली असते ती पूर्ण झालेली नसते. मग अशा वेळी जर तिचं लग्न झालं आणि तिला लवकर मूल झालं, समजा ती गरोदर राहिली तर ते बाळ पूर्ण महिने सुद्धा घेणार नाही किंवा वेळेच्या आधी ते बाळाचा जन्म होऊ शकतो, शिवाय त्या बाळाचं कमी वजन होऊ शकतं. अशा वेळी सुदृढ बालक हे जन्माला येणार नाही. दुसरी गोष्ट की तिचं शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही. अशा वेळी तिचं जर शिक्षण पूर्ण झालं नाही तर तिला आपण त्या बाळाला काय शिकवणार किंवा काय संस्कार देणार किंवा त्याच्यावरती आपण त्याचं संगोपन योग्यरित्या करू शकणार नाही ते, किंवा बाळाला ज्या लागणाऱ्या लसी असतात त्या कोणत्या लसी दिल्या जातात, त्याचे काय परिणाम होतात शरीरावर, कोणत्या कोणत्या लसी दिल्या तर कोणत्या आजारापासून कोणतं संरक्षण मिळणार, तर या गोष्टींचं तिला कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नसते किंवा लक्षात येत नसतं. दुसरा विषय असा की ती तिचं जर पूर्ण शिक्षण झालं तर ती स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, ती संसार स्वतः नीटपणे करू शकते आणि एकंदरीत समाजात एक चांगली व्यक्ती म्हणून ती नाव कमवू शकते. बालविवाह जर झाला आणि जर ते सुदृढ बाळ जन्माला आलं नाही तर काय काय परिणाम होऊ शकतात. एक तर तिचं गर्भाशयाच्या पिशवीची वाढ पूर्ण झाली नसल्यामुळं तिला डिलिव्हरी नंतर अति रक्तस्राव होऊ शकतो, प्रसंगी मृत्यू ओढवू शकतो, पण ही गोष्ट आपण टाळू शकतो. समजा जर आपण तिचं 18 वर्षानंतर लग्न केलं, 20 वर्षानंतर पहिलं बाळंतपण झालं, तर तिचं येणारं बाळ हे सुदृढ येऊ शकतं. दुसरी गोष्ट की अशा वेळी समजा जर ते सुदृढ बाळ आलं तर एक समाजाला एक सुदृढ नागरिक मिळू शकतो. म्हणजे आणि जर समजा जर 18 वर्षाच्या आधी लग्न झालं आणि त्या बाळाचं जर पूर्ण वयक झालं नाही, 28 आठवड्यांच्या आधी जर डिलिव्हरी झाली, तर हे बाळ काचेच्या पेटीत ठेवा, त्याचा अतिरिक्त ताण आला, खर्च आला, शिवाय त्या बाळाची शारीरिक आणि बौद्धिक वाढ सुद्धा नीट होणार नाही आणि अशा वेळी बाळ परत कुपोषण मध्ये राहू शकतं किंवा त्याचं पाहिजे तसं त्याची ग्रोथ होऊ शकत नाही. यासाठी 18 वर्षानंतरच लग्न होणं हे गरजेचं आहे. दुसरा असा विषय की जर 28 आठवड्याच्या आतमध्ये जर बाळ जन्माला आलं तर हे बाळ बऱ्याचदा त्याचं बाळाचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त प्रमाणात असते. म्हणजे जरी काचेत ठेवलं तर त्याला इन्फेक्शन होणार, ग्रोथ नीट झाली नाही तर त्याचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. दुसरं असं की मुलांचं वय जर 21 वर्षापेक्षा जर कमी असेल तर मुलांमध्ये कुटुंबाची जबाबदारी सांभाळण्याची क्षमता निर्माण नसते किंवा समजा तुमची वैचारिक परिपक्वता नसल्यामुळं त्यांचे कुटुंबामध्ये मतभेद होऊ शकतात किंवा पती पत्नीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात किंवा मुलांचं कसं संगोपन करायचं, काय करायचं याबद्दल सुद्धा त्याची परिपक्वता कमी असल्यामुळे त्याच्या वाढीवर वगैरे संगोपन करण्यात त्यांना अडचण निर्माण होऊ शकते. दुसरं असं की तुम्ही आता शेतमजूर असल्यामुळं तुम्ही वारंवार या गावावरून त्या गावावर जाता ऊसतोडीसाठी किंवा टोळीसाठी. तुमच्याकडे म्हणजे आधार कार्ड सुद्धा काढलेले नसतात. म्हणजे तुम्ही आधार कार्ड काढणं हे तुमचे पहिली ओळखपत्र आहे. तर आता आम्ही बऱ्याचदा काम करत असताना आम्हाला अडचणी येतात की तुम्हाला जर आधार कार्ड मागितलं आम्हाला काही डॉक्युमेंट्स हे करण्यासाठी तर ते तुमच्याकडे नसतं. तर तुम्ही या गावावरून त्या गावावर जात असता आरोग्याच्या सेवा कुठल्याही घेत नाही. शिवाय प्रत्येक कुठेही तुम्ही गेला तर तिथं तुम्हाला जवळ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र हे असतंच. त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन एखादी जर गरोदर महिला असेल तर ती रक्तवाढीच्या किंवा गर्भवाढीच्या 180 गोळ्या असतात, 6 महिन्यांसाठी औषध आम्ही देतो, किंवा कॅल्शियमच्या गोळ्या असतात, तर ह्या घ्यायला हव्यात. तर दुसरं असं की ह्या सेवा सुविधा म्हणजे मी आता बघते बऱ्याचदा तुमच्या तिथे जेव्हा लोक पेशंट येत असतात तर त्यांना काही माहितीच नसतं ह्या गोळ्या. तुम्ही गोळ्या घेतल्या का, पेशंटला जरी 8वा महिना असेल, 9वा महिना असेल, तिनं कधीच टॉनिकची गोळी घेतलेली नसते. मग ते बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळी ते 2 किलो, 2.25 किलो, 1.5 किलो अशी बाळं जन्माला येतात. मग त्या बाळांना परत काचेत ठेवा, परत मग तो अनावश्यक अतिरेक ताण येतो. तर अशा वेळी जर तुम्ही ह्या 9 महिने पूर्ण होईपर्यंत तुम्ही औषधं घेतली आणि जी मोफत उपलब्ध असतात सगळीकडे प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र, म्हणजे कुठं ना कुठं तुम्हाला नक्की मिळणार एवढं मात्र आहे, फक्त तुम्ही त्याचा लाभ घ्यायला हवा. तर मग जर तुम्ही ह्याचा प्रत्येक महिन्यात एक तारीख अशी ठरवलेली असत्या त्या तारखेला तुमच्या सगळ्या फ्रीमध्ये तपासण्या केल्या जातात, म्हणजे गरोदर महिलांच्या वगैरे, तर त्याचा पण तुम्ही लाभ घेतला पाहिजे. आता बऱ्याचदा असं लक्षात येतं की तुम्ही गोळ्या किंवा औषधंही घ्यायचं असतं हेच माहीत नसतं आणि 3-3, 4-4 मुलं असतात अशा वेळी त्या स्त्रीवर इतका परिणाम असतो की त्यातनं तिला परत रक्तक्षयासारख्या समस्यांना तोंड द्यायला लागतं. आणि रक्तक्षय तर हा आपल्या कॉमन आहे, म्हणजे भारतामध्ये जवळजवळ 70% लोकांमध्ये आहे आणि त्यातल्या त्यात विशेष करून गरोदर महिलांमध्ये बऱ्यापैकी रक्तक्षय आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही थोडं पुरुष मंडळीने सुद्धा थोडस लक्षात घ्यायला पाहिजे की बाबा घरी जी पत्नी आहे तिला किती मुलं व्हायला पाहिजे किंवा 2 मुलांमध्ये किती अंतर असायला पाहिजे. तर 1 वर्ष 2 वर्ष झाली की लगेच 1, 2, 3, 4 अशी मुलं होतात. तर हे 2 मुलांवरतीच तुम्ही थांबायला पाहिजे किंवा जर 2 मुलांमध्ये पण कमीत कमी 5 वर्षाचं अंतर असायला पाहिजे. तर हे थोडं कुठं तर तुम्ही लोकांनी समजून घेतलं आणि जर राबवण्याचा प्रयत्न केला तर बराचसा फायदा होऊ शकतो. जेणेकरून एक डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या डिलिव्हरी पर्यंत जो गॅप असतो त्याच्यामध्ये तिचं रक्त तर पूर्णपणे 11 हिमोग्लोबिन असायला पाहिजे, तिथपर्यंत पण पोहोचत नाही, 6, 7, 8 अशा हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं. आणि अशा वेळी जर समजा तिची डिलिव्हरी झाली, तिला रक्तस्राव सुरू झाला, तर त्यावेळी त्या मातेला धोका पोहोचू शकतो. सगळ्या एकंदरीत गोष्टी लक्षात घेतल्या तर याचं मूळ एकाच ठिकाणी येतं की तुम्ही एकतर बालविवाह करायला नको, म्हणजे 18 वर्षाच्या आधी करायचं नाही आणि 20 वर्षानंतर पहिलं मूल. आणि त्याच्यासाठी ज्या पद्धती असतात की पाळणा लांबवण्यासाठी त्या सगळीकडे मोफत उपलब्ध असतात, तर त्याचा सगळ्यांनी फायदा घ्यायला पाहिजे. तुम्हाला काही अडचणी असल्या तर आता मी तर बावचीमध्येच आहे तर तुम्ही कधी पण येऊ शकता. काही जण ओपीडीला पण येतात तुमच्यापैकी. तर असं जर काही तुम्हाला वाटत असेल, कुणाच्या काही अडचणी असतील किंवा महिलांच्या काही समस्या असतील, तर तुम्ही तिथे येऊन तुम्ही आम्हाला भेटून तसं सल्ला वगैरे घेऊ शकता. एवढे बोलून मी माझे दोन शब्द पूर्ण करते.
सध्या बालहक्क सप्ताह सुरू असल्यामुळे बालकांचे हक्क, पोक्सो कायदा याविषयी तालुका विधी समितीचे ऍडव्होकेट दिग्विजय पाटील यांनी मार्गदर्शन केलं.
नमस्कार. आज या ठिकाणी राजाराम बापू कारखान्याच्या वतीनं विधी सेवा, तालुका विधी सेवा समिती, त्याचबरोबर वकील संघटना आणि आरोग्य विभागाच्या मार्फत हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, आज आहे बालदिन. बालदिनामध्ये लहान मुलांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कारण जर मुलं जर बघितले तर मुलं हे भविष्य असतात आपल्या देशाचं, आपल्या कुटुंबाचं. तर आपल्या देशामध्ये जो कायदा आहे, थोडक्यामध्ये माहिती मिळवून आपल्याला जे हक्क अधिकार आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रेडिओ शुगर आणि आमच्या वतीनं हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामध्ये आपला जो विषय आहे आज बालदिनानिमित्त आज आयोजित केलेला आहे, खास बालकांसाठी, त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी. त्यापैकी आज आपण आता मॅडमनी सांगितलं, जे आरोग्य विभागाकडून ज्या सुविधा पुरवल्या जातात त्यामध्ये गरोदर महिलांना व बालकांच्या विकासासाठी शासनाकडून आपल्याला जो एक त्यांच्या पालन पोषणासाठी किंवा त्यांच्या सक्षमीकरणासाठी किंवा त्या आरोग्यासाठी एक शासनाकडून निधी पुरवला जातो त्या गरोदर महिलांसाठी, गरोदर पूर्व आणि बाळंतपणानंतर. तर अशा वेगवेगळ्या योजना असतात ज्या आपल्याला माहीत नसतात. त्याचबरोबर आपण बघतो की शिक्षा, आपण जे शिक्षण घेत असतो तो शिक्षण जे आहे ते आपल्या संविधानानं आपल्याला मोफत शिक्षण दिलेलं आहे 14 वर्षापर्यंत. त्याचा आपण सगळ्यांनी लाभ उठवला पाहिजे. कारण आपल्या समाजामध्ये मुलं हे देशाचं आणि आपल्या कुटुंबाचं भविष्य असल्यामुळे त्यांचं संरक्षण, त्यांचा विकास आणि त्यांची बौद्धिक क्षमता उंचावण्यासाठी अशा प्रकारच्या कायद्याच्या ज्या काही सोयी उपलब्ध आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृतीची, पूर्वी आपण जे शिक्षणाबाबत जागृती करत होतो त्याचबरोबर कायद्याची आणि जे शासनाकडून आपल्याला जे काही हक्क अधिकार आहेत त्याची माहिती करून घेण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपण बघतो की बालकांचं लैंगिक शोषण असेल किंवा त्यांच्यावरती होणारे अत्याचार असतील, तर यासाठी आपल्या देशामध्ये जे पूर्वीचे कायदे आहेत त्यापैकी एक नवीन कायदा त्यामध्ये दाखल झाला, जो 2012 साली जो अस्तित्वात आला, त्यामध्ये लहान मुलांचं होणारं लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करण्यासाठीचा कायदा आहे. त्यामध्ये अशा वेगवेगळ्या तरतुदी आहेत. आता मुलं म्हणजे कोण, मुलं कोण आहेत, तर 18 वर्षाच्या आतील मुलं असू दे किंवा मुली असू दे, त्यांच्यावरती होणारं शोषण असेल किंवा लैंगिक अत्याचार असेल तर त्याबाबत या कायद्यामध्ये कठोर तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. यामध्ये आपण बघतो की अशा प्रकारचा जे कायदे कशासाठी अस्तित्वात येतात, जे आपण कोपर्डीसारखे बलात्काराची प्रकरणं झालेली आहेत, निर्भया पथक आहे, त्याचबरोबर कथुआ, असे वेगवेगळ्या ठिकाणी जे काही सामूहिक बलात्काराची जी लहान मुलं बळी जातात, त्यामध्ये कायद्यामध्ये पूर्वी असलेले कायदे आहेत त्यामध्ये नवीन कायद्याची जी लहान मुलांना, जे आत्ता नवीन भविष्याची जे सक्षम पिढी आहे असणार आहे त्यामध्ये त्यांना संरक्षण देण्यासाठी किंवा त्यांचा निकोप विकास करण्यासाठी या कायद्याची, जी पूर्वी भारतीय दंड संविधानामध्ये जे कायदे आहेत त्यामध्ये 376, 354 सारख्या कायद्यामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत, त्या पण त्या पूर्णपणे सफिशियंट नसल्यामुळे किंवा त्या पूर्णपणे त्या गोष्टी हाताळू शकत नसल्यामुळे अशा प्रकारचे कायदे आले. या कायद्यामध्ये आपण बघतो की जास्त शिक्षा, म्हणजे जी 20 वर्ष तुरुंगवास आणि 12 वर्षाच्या आतील जर बळी असेल तर त्याला फाशीच्या शिक्षेपर्यंतची तरतूद करून ठेवलेली आहे. यामध्ये शासनाकडून एक मुस्कान म्हणून ऑपरेशन राबवलं जातं, ज्यामध्ये अशा प्रकारचे बळी असतात त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये परत आणणे, की ज्या गुन्ह्यामधून त्यांना आरोग्य किंवा त्यांचं शिक्षण किंवा त्यांच्या ज्या असलेल्या त्रासापासून मुक्त करण्यासाठी अशा प्रकारचं एक पुनर्वसन करण्यासाठी आर्थिक मदतीची तरतूद करून ठेवलेली आहे. त्यामध्ये आपण बघतो की पोक्सो कायद्यामध्ये, पोक्सो कायदा म्हणजे लहान मुलांच्यावर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराशी संबंधित, तर त्यामध्ये असं एक तरतूद आहे की जर असा कोणी प्रयत्न केला तर तो प्रयत्न देखील यामध्ये शिक्षेची तरतूद करून ठेवलेली आहे. जर अशा प्रकारचा गुन्हा घडतोय पण त्याकडे आपण दुर्लक्ष करतोय, कुठल्याही प्रकारची तक्रार दाखल करत नाही, तर तो देखील यामध्ये गुन्हा आहे. आणि एखाद्यानं जर एखादा गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करत असेल तर त्यासाठी देखील त्यामध्ये तरतूद आहे. पण यातून पुढे जाऊन जर एखादा बळी जर कोण असेल तर त्याच्याबद्दल जी माध्यमांमध्ये, प्रसारमाध्यमांमध्ये जी काही बातम्या येतात ज्यामध्ये माहिती पुरवली जाते त्यामध्ये जर अशा पीडित व्यक्तीचं बळीचं जर नाव ओपन केलं किंवा डिस्क्लोज केलं तर त्यामध्ये प्रसारमाध्यमांना सुद्धा त्यामध्ये 1 वर्षाची शिक्षा तरतूद करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर या कायद्यामध्ये न्यायाधीशांना दंड त्याचबरोबर त्या मुलांना एक आर्थिक तरतूद भरीव करून ठेवण्यासाठी देखील तरतूद केलेली आहे. त्याचबरोबर यामध्ये राज्य पातळीवरती आणि केंद्र पातळीवरती असे कमिशन्स नेमलेले आहेत, कमिट्या नेमलेल्या आहेत, त्यामध्ये वेळोवेळी लागतील तसे बदल करायचे आहेत. आता हे कायदे करत असताना जी पीडित व्यक्ती आहे त्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये कुठलाही त्रास होणार नाही, त्याचबरोबर त्यांना एकदम कुठल्याही प्रकारचा त्यांच्यावरती दबाव न येता, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता किंवा त्यांना वारंवार कोर्टामध्ये किंवा पोलीस स्टेशनला हेलपाटे न मारता त्यांना घरी त्यांचे जबाब नोंदवले जातील, त्याचबरोबर त्यांना प्रोटेक्शन दिलं जाईल. मुलांसाठी जे काही त्यांचा जे बाल विकास गृह असतात त्यामध्ये त्यांना ठेवलं जातं त्यांच्या निकोप वाढीसाठी. त्याचबरोबर कोर्टामध्ये ज्यावेळी येतील त्यांना वारंवार कोर्टामध्ये चकरा मारून द्यायच्या नाही आहेत, लवकरात लवकर संबंधित केसचा निकाल लावायचा आहे. त्याचबरोबर जी काही कोर्टामध्ये जी न्याय प्रक्रिया चालते तर त्या प्रक्रियेमध्ये कॅमेरामध्ये अशा प्रकारची पूर्णपणे न्याय प्रक्रिया राबवली जाते. त्याचबरोबर पोलीस अधिकारी जे असतात त्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यामध्ये गणवेशाचा वापर न करता त्यांना जर समजा बळी ही जर मुलगी असेल तर त्या ठिकाणी महिला पोलीस, त्याचबरोबर जर डॉक्टर असतील तर ते महिला डॉक्टरांच्याकडून त्यांची आरोग्य तपासणी, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास न देता पहिल्यांदा त्यांना वैद्यकीय मदत त्या ठिकाणी पुरवायची आणि त्यानंतर बाकीची प्रोसिजर करायची. या गुन्ह्यांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना आरोपी म्हणून गृहीत धरलं जातं आणि त्यांनी स्वतः त्यामध्ये आपण कसं निर्दोष आहे हे सिद्ध करणे ही त्यांची जबाबदारी असते. त्याचबरोबर असे जे कायदे करत असताना हे कशासाठी करायचे आहेत तर ह्यामध्ये जी बालकांच्यावरती होणारे जे गुन्हे आहेत त्यांचं प्रमाण जे दिवसेंदिवस वाढत चाललंय आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना अटकाव करण्यासाठी किंवा भविष्यातील जे गुन्हे दाखल होणार आहेत त्यांच्यावरती अटकाव करण्यासाठी अशा प्रकारच्या कठोर शिक्षेची तरतुदी करून अशा संभाव्य गुन्हेगारांना सुद्धा त्यापासून परावृत्त करण्यासाठी आणि त्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. आता हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे युनिसेफच्या माध्यमातून, जे संयुक्त राष्ट्र संघाची एक संस्था आहे, जे लहान मुलांच्या संस्थात्मक विकास असेल किंवा त्यांच्या आरोग्यासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात, त्यापैकी हा शिबिराच्या माध्यमातून आपण बघतो की कायद्यामध्ये आपल्याला भारतीय संविधानाबरोबर आपल्याला प्रत्येकाला आर्टिकल 14 यामध्ये आपल्याला प्रत्येकाला इक्वॅलिटी म्हणजे प्रत्येकाला समान कायदा त्या ठिकाणी कायद्याची तरतूद करून ठेवलेली आहे, ज्यामध्ये स्त्री असू दे, पुरुष असू दे, लहान मूल असू दे किंवा त्यांचा रंग वर्ण वगैरे ह्या सर्व गोष्टींपासून त्यांना सगळ्यांना एकसारखी कायद्याची तरतूद करून ठेवलेली आहे. त्याचबरोबर आपण बघतो की जे दिशादर्शक आहेत, मार्गदर्शक तत्व आहेत संविधानामध्ये, त्यामध्ये मोफत शिक्षण, त्याचबरोबर आपण बघतो की जे मानवी तस्करी सारखे कायदे आहेत, लहान मुलांचं जे काही अपहरण होतं त्यामध्ये त्यांचा लैंगिक अत्याचार करून त्यांचा वेश्या व्यवसायासाठी किंवा त्याचबरोबर त्यांचे भीक मागण्यासाठी वापर केला जातो तर ह्यासाठी सुद्धा कायद्यामध्ये तरतुदी करून ठेवलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण बघतो की जे प्रिव्हेन्शन ऑफ ह्युमन ट्रॅफिकिंग असा एक कायदा करून ठेवलेला आहे, त्याचबरोबर आपण बेगिंग जो भीक मागण्यासाठी जो मुलांसाठी कायदा आहे त्यावरती सुद्धा अटकाव करण्यासाठी प्रिव्हेन्शन म्हणून कायदा करून ठेवलेला आहे. त्याचबरोबर बाल कामगार कायदा जो 18 वर्षाच्या आतील जी मुलं असतील त्यांना कामापासून वंचित म्हणजे ठेवायचं आहे, ज्यामध्ये काम त्यांना कुठल्याही प्रकारचं असं शारीरिक कष्ट पडतील असं कुठलंही काम ठेवायचं नाही आहे, अशी वेगवेगळे कायद्याची तरतूद करून ठेवलेली आहे. आपल्याला एक थोडक्यामध्ये आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून जे काही कायदे आहेत मुलांसाठी त्याची ओळख करून देण्यासाठी आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे. रेडिओ शुगर यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद.
या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश श्री अनिरुद्ध गांधी यांनी बालविवाह आणि कायदे याविषयी उपस्थितांना अगदी सोप्या भाषेत माहिती दिली, त्याला उपस्थितांनी छान प्रतिसाद दिला.
ज्या कार्यस्थळावर म्हणजे राजाराम बापू सहकारी साखर कारखाना यांच्या या कार्यस्थळावर हा कार्यक्रम होत आहे, त्या कारखान्याचे उपस्थित असलेले शेतकी अधिकारी, इंजिनियर व इतर सर्व अधिकारी वर्ग, रेडिओ शुगरचे गोडबोले साहेब, बावचीचे येथील मॅडम डॉक्टर आणि तालुका वैद्यकीय अधिकारी, तसेच उपस्थित माझे सर्व न्यायिक बंधू आणि उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींना, मी तुम्हाला या कायद्याच्या तरतुदी, बेजोड तरतुदी, कलम या पद्धती काही तुम्हाला सांगणार नाही. आता मॅडमनी तुम्हाला जे सांगितलं की बालविवाह का करू नये, का तर त्या मुलीची वाढ झालेली नसते, त्याचं उदाहरण आता तुम्ही पाहा, तुम्ही सर्वजण ऊसतोड कामगार आहात, तुमच्यातलं उदाहरण तुम्हाला सांगतो. तुम्ही एखाद्या फडामध्ये गेला आहात आणि त्या ऊसाचं जे ब्रिक्स आहेत ते ब्रिक्स 8 पेक्षा कमी लागला, तुम्ही तो ऊस तोडता का? नाही तोडित का? ऊस पक्व झालेला नाही अजून, म्हणून तुम्ही तो पक्व होण्याची वाट पाहता. त्याचप्रमाणे ज्या ऊसाच्या फक्त 4-5 कांड्यावर ऊस आहे तो ऊस देखील तोडता का? तुम्ही नाही तोडित का? त्याला काही तुम्हाला मिळणारच नाही, रिकव्हरीच मिळणार नाही. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस दैनंदिन कामकाज करता, ऊस तोडणी करता तुम्ही, त्यावेळेस देखील तुम्ही तुमचा ऊस परिपूर्ण आहे किंवा नाही हे पाहूनच मग त्या ऊसाची तोड करताय. मग असं असताना तुम्ही तुमचे जे मूल आहे, मुलगी आहे, तिची पूर्ण वाढ न झाली असताना तुम्ही तिचा या ठिकाणी विवाह का करता? जर अपरिपक्व ऊस जर तुम्हाला चांगली रिकव्हरी देणार नाहीये, अपरिपक्व ऊस तुम्हाला त्या ठिकाणी वाढे व्यवस्थित देणार नाहीये म्हणून तुम्ही त्याची मशागत करणार नाहीये, तर मग जी मुलगी 18 वर्ष पूर्ण झालेली नाहीये तिचा विवाह करून तुम्ही त्या तुमच्या अपरिपक्वतेचा त्या ठिकाणी दाखला देतात. मग आता जसं ऊस वाढण्यासाठी तुम्ही काय काय करतायत, बाळ खांदणी करता, मोठी खांदणी करता, ऊसाला वेगवेगळे युरिया देता, म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही त्या ऊस चांगला व्हावा, त्याचा परिपक्व व्हावा म्हणून त्याची पूर्ण मशागत करतात. त्याचप्रमाणे ज्यावेळेस एखादी मुलगी गरोदर राहते, मॅडम सांगितल्याप्रमाणे तुम्ही तिचा जो गर्भ आहे त्या गर्भाच्या वाढीसाठी ज्या आवश्यक गोळ्या आहेत, लोहच्या गोळ्या असतील, फॉलिक ॲसिडच्या गोळ्या असतील, गर्भ निरोगी राहण्यासाठी ज्या गोळ्या असतील, ह्या सर्व गोळ्या त्या ठिकाणी त्याठी दिल्या पाहिजेत. म्हणजे त्या गर्भाची वाढ निकोप होऊन जे होणारं जे बाळ आहे ते चांगल्या पद्धतीचं बाळ होईल. तुमच्याकडं आंब्याची झाडं पण असतील, आहेत ना आंबे झाडं? आंबा कधी तोडता? कैरी असताना तोडता का पाडाला आल्यावर तोडता? म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्ही ती कैरी परिपक्व होण्याची वाट पाहता. मुलीच्या बाबतीत तुम्हाला मात्र घाई होऊन जाते. मुलगी 14-15 वर्ष झाली का लगेच तिचं लग्न करा, दुसऱ्याच्या घरी पाठवून द्या. त्या ठिकाणी तुम्ही मुलीचा 18 वर्ष होण्याची ती परिपक्व होण्याची का वाट पाहू शकत नाही? तुम्ही तुमची जबाबदारी टाळण्यासाठी जीव पाणाला लावतायत. कारण लग्न झाल्यानंतर त्या मुलीवर लगेच काय लादलं जातं, मातृत्वाचं ओझं लादलं जातं. ती 15 वर्षाची मुलगी जी स्वतःच अजून काळजी घेण्यासाठी समर्थ नाहीये तिच्यावर तुम्ही मातृत्व लादून एक लहान मुलाला सांभाळायला त्या ठिकाणी भाग पाडताय. त्यामुळं काय होतं, तिची वैचारिक घुसमट होते, तिला तिच्या घराकडे व्यवस्थित लक्ष देता येत नाही आणि त्यामुळे पुन्हा त्या वाद काय निर्माण होतो, तिचे सासू सासऱ्याबरोबर नवऱ्याबरोबर वाद निर्माण होतात आणि पुन्हा त्या माध्यमातून तुमचं कोर्ट प्रकरण चालून जातं.
म्हणजे बालविवाह केल्यानंतर या गोष्टी तुमच्या मुलीच्या आयुष्याची ज्या निगडीत ज्या आहेत शारीरिक बाबतीत त्यात येतात, परंतु त्याचबरोबर तुम्हाला खर्चिक देखील होतात. ज्यावेळेस बालविवाह केला जातो तो बालविवाहाची जर पुढे झाली, मुलगा मुलगी तर बाजूला राहतील पण त्याचे दोन्ही आई वडील जे आहेत त्या दोघांना त्या ठिकाणी जेलमध्ये जावं लागेल. बऱ्याच वेळा मी आपलं पाहतो की ऊस तोडणी कामगारांमध्ये गेटकेम पद्धतीने लग्न करतात, बरोबर आहे? जसा तुम्ही बाहेरचा कारखान्यात ऊस आला लगेच कारखान्यात घातलं त्याला जसं गेटकेम म्हणतात, तसंच थळावर जे स्थळ मुलगा आवडला, पोरीला मुलगा आवडला, लगेच तिथंच लग्न करून दिलं, झालं गेटकेम लग्न झालं, तुम्हाला वाटतं आमची जबाबदारी संपून गेली. अरे पण त्यावेळेस त्या मुलीचं वय पूर्ण होतं का? जो कोण तो मुलगा पाहिला आहे त्या मुलाचं त्या मुलीला सांभाळण्याची क्षमता आहे का? या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी पाहत नाहीत. आणि ज्यावेळेस त्या मुलीचं वय कमी असतं आणि तिने जर लग्न केलं तर त्या पोक्सो ऍक्ट खाली तुमच्या सगळ्यांविरुद्ध कारवाई होती. मग तुम्हाला असं वाटतं का की आपला जो होणारा जावई आहे किंवा आपले होणारे जे संबंधी आहेत त्यांनी जेलमध्ये आयुष्य काढावं? किंवा काही मुली असे असतात की थरावर एखादा मुलगा पाहिला, आवडला, वय कमी आहे, पळून जातात. अशा मुलींनी देखील असा विचार करावा की जर अशी परिस्थिती झाली आणि तुम्ही त्या मुलाला पळून जाण्यास भाग पाडलं आणि नंतर पोलिसांकडे केस दाखल झाल्यानंतर तुम्हाला दोघांना ते अटक करणार, मुलगी मात्र घरी येईल, मुलाला मात्र जेलमध्ये जावं लागेल. मग तुम्ही ज्या मुलावर जीवापाड प्रेम करतायत त्या मुलाला तुम्हाला जेलच्या मागे पाहायला आवडेल का? किंवा पालकांनी देखील आपल्या मुलीचं लग्न करून देताना आपल्या जावळी या लग्नामुळे जेलमध्ये गेला तुम्हाला आवडेल का? नक्कीच आवडणार नाही. त्यामुळे याची काळजी काय घ्यायची, तुम्ही मुलीचं 18 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय त्यांचं लग्न करू नये. आपण शेतामध्ये धान्य पेरल्यानंतर वेगवेगळी औषधी फवारत करतो, कसाठी मारतो? तर त्या पिकावर रोगराई येऊ नये म्हणून. जर आपण पिकाची रोगराई येऊ नये म्हणून जर काळजी घेत असेल तर त्याच पद्धतीने आपण मुला मुलीला भविष्यात त्या लग्नामुळे त्रास होऊ नये. ते लग्न बालविवाह असताना झालं म्हणून जर त्रास होत असेल तर नंतर जो जेलचा होणारा त्रास जर वाचवायचा असेल तर त्याची काळजी तुम्ही आधीच घेतली पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की एखादा आजार होण्यापेक्षा ते न होण्यासाठी घेतलेले जे प्रयोजन आहेत ते जास्त फायदेशीर असतात. त्यापूर्वी पोक्सो ऍक्ट खाली नंतर कोर्टात जाऊन जेलमध्ये आयुष्य काढण्यापेक्षा पोक्सो ऍक्ट प्रमाणे गुन्हा होणारच नाही. कमी वयाच्या मुला मुलींचं आपण लग्न लावून देणार नाही. कमी वयाच्या मुली पळून जात असेल त्यांना आपण प्रोत्साहन देणार नाही. तरच या पद्धतीच्या ज्या गुन्हे आहेत या गुन्ह्याला तुम्ही अटकाव करू शकता. ऊसतोड कामगारांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या बऱ्याच सुविधा आहेत. बऱ्याच ठिकाणी इथले जे तुम्ही आलेले आहात, लांब लांब गावातून जिल्ह्यातून आलेले आहात, साजी गाय तर तुम्ही बाहेर जाणार म्हणला तुमच्याबरोबर तुमची मुलं पण येतात, त्यामुळे त्यांच्या शिक्षणाची हेळसांड होते. यासाठी शासनाने माझं बऱ्याच कारखान्यांवर मुलांसाठी शाळा चालू केल्या आहेत ज्या अस्थायी स्वरूपाच्या असतात आणि त्या फक्त ऊसतोड कामगारांसाठी आहेत. काही ठिकाणी आश्रम शाळा देखील शासनाने चालू केल्या आहेत. त्या ठिकाणी 14 वर्षापर्यंतची जी मुलं आहेत त्या मुलांना तिथे प्रवेश मिळतो आणि त्याला 2 अटी असतात त्या शाळेमध्ये प्रवेश घेण्यासाठी. एक, पहिला तो ऊसतोड कामगाराचा मुलगा मुलगी असावी आणि त्याचं उत्पन्न 7 लाखापेक्षा कमी असावं. या 2 अटी जी तुमची पूर्तता झाली तर तुम्हाला त्या आश्रम शाळेमध्ये तुमच्या मुलाला प्रवेश मिळतो. त्याचं संपूर्ण शिक्षण तिथं मोफत होतं. अधिक दर महिन्याला त्याला 1500 रुपये त्या ठिकाणी संगोपनासाठी देखील मिळतात. त्यामुळे ज्या कोणी ऊस कामगारांची अशी मुलं आता शाळेत गेलेली आहेत त्यांनी या शासनामार्फत चालवल्या ज्या आश्रम शाळा आहेत ऊसतोड कामगारांसाठी त्याचा लाभ घेऊन आपल्या मुलांना शिक्षण त्यांनी त्या ठिकाणी द्यावं. जे जीवन आपले ऊसतोडीत कामगार म्हणून जे हलाखीत चाललं आहे, संबंध आयुष्य आपलं जर रानामध्ये चाललंय, तसंच आपल्या मुलांच्या वाट्याला येऊन असं वाटत असेल तर तुम्ही मुलांना शिकवा, त्यांना संस्कृत करा. मुले काहीतरी व्यवस्थित स्थिर जीवन जगतील यासाठी तुम्ही त्यांच्या शिक्षणाची त्या ठिकाणी व्यवस्था करावी अशी मी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो. हा जो कार्यक्रम आहे हा आज 14 नोव्हेंबर म्हणजे जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन हा आपण बालदिन म्हणून साजरा केला जातो. मुले म्हणजे देवाघरची फुले. मुलांच्या डोळ्यामध्ये भविष्याचे रंग असतात. आपण त्याला म्हणतो 70 रंगांची दुनिया ही मुलांच्या डोळ्यामध्ये असते आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून मी आमच्या सगळ्या न्यायिक अधिकाऱ्यांतर्फे आज या कार्यक्रमाचं निमित्त साधून सर्वांना एक छोटीशी रंगपेटी देण्याचं आयोजित केलं आणि त्या पद्धतीने आपल्याला या रंगपेट्या दिल्या आहेत. आपण या सर्व कारखान्याने या व्यासपीठ आम्हाला उपलब्ध करून दिलं, त्याला साथ रेडिओ शुगरने दिली आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद.
यानंतर प्रश्नोत्तर होऊन कार्यक्रम संपन्न झाला. सदर प्रश्नांची उत्तरं कामेरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉक्टर नितीन चिवटे यांनी तसेच ॲडव्होकेट दिग्विजय पाटील यांनी उत्तरं दिली.
माझं नाव मीरा अशोक कैतके. माझा प्रश्न असा आहे की मुलगी मोठी दिसते, मग लग्न करायला काय अडचण? मग आम्हाला असं वाटतं आम्ही लग्न केलं तर चालेल का?
माझं नाव पद्मिनी आहे. मला असं विचारायचंय जोडीनं पैसे भेटतात ऊस तोडायला गेल्यावर, म्हणून आम्ही लवकर लग्न करतो मुलीचं. ह्यात काय चुकतंय का आमचं? काय उपाय करता येईल ती सांगा.
ऊस तोडी कामगारांचे ऊस तोडणीच्या साठी निमित्तानं जे 6 महिने बाहेर असतात त्याच्यामुळे बालवयातच मुलींची लग्न करून देतात आणि आपली एक जबाबदारी तून सुटका करून घेण्यासाठी त्यांची जी मानसिकता आहे तर त्याच्यामुळं त्या मुलीच कमी वयातच लग्न झाल्यामुळं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या ती मातृत्व पेलण्यास सक्षम नसते, गर्भाशयाची पूर्ण वाढ झालेली नसते, त्यामुळं कमी वजनाचं बालक जन्माला येऊ शकतं. जे की 36 आठवड्यात व्हायला पाहिजे डिलिव्हरी ती 7 महिन्यात म्हणजे 28 आठवड्याच्या दरम्यान ती जी डिलिव्हरी होते आणि त्यामुळं त्या बाळाला व्हिटॅमिन डी डिफिशियन्सी सारखे मुर्दू सारखे आजार व्हायची शक्यता राहते. जंतू संसर्ग झाल्यामुळं गर्भपातीची शक्यता राहते. कमी वयात झाल्यामुळं रक्तक्षय अॅनिमिया यासारखे त्या मातेला आजार होत आहेत. म्हणून बालविवाह टाळून वेळेतच म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मुलीचे लग्न करावे.
डॉक्टर साहेब, आमचे लेकरं खोपटाव खेळतात, त्यांना आजार झाल्यावर काय करायचं? सर्दी, खोकला, मातीची अलर्जी ह्यासाठी काय करायचं?
जे बालकं घेऊन हे पालावर राहत आहेत आणि गाव सोडून वस्तीवर राहत आहेत तर त्या मुलाबाळांची वैयक्तिक स्वच्छतेसाठी दररोज त्या मुलांनी साबणानं आंघोळ करावी, दात घासणे, हात साबणाने स्वच्छ धुतले पाहिजे आहेत, डोळ्यांची काळजी घेतली पाहिजे आहे, उघड्यावर शौचास बसू नये आणि सर्दी, खोकला, इतर आजार काय झाल्यास जवळील आरोग्य संस्थेत औषधोपचार घ्यावा आणि बालकांची काळजी घ्यावी.
माझं नाव प्रतिभा आहे. मला असा प्रश्न आहे, बालविवाह करायला साहेब पाहिजे तर हे आमच्या या परिस्थितीमुळं वडिलांच्या किंवा हे नसल्यामुळे करावं लागतंय. ते करणं योग्य बी नाही ना योग्य बी असं म्हणता येत नाही, पण परिस्थितीनुसार ते करायला लागतं. हे जो काय मार्क काढता येईल का?
माझं नाव महादेव कैलास खंडागळे. माझी लग्न नोंदणी झालेली नाहीये. मी ऊस तोडी कामगार आहे, कामानिमित्त फिरत आहे. लग्नाची नोंदणी आता करता येईल का? कुठे करायची? पत्ता सांगा. कशी करायची? किती वर्षेपर्यंत केलेली त्याची मुदत सांगा.
बालविवाह हा कायद्यानं वैध नाही, तरी याच्या विवाहाच्या नोंदणी करता वधू किंवा वर यापैकी कोणीही अज्ञान असल्यास अशा विवाहाची नोंदणी बालविवाह प्रतिबंध अधिनियम 1929 कलम 6(1) नुसार स्थानिक पोलीस प्रशासनाच्या योग्य कारवाई नंतरच नोंदणी करता येईल. विवाह नोंदणी ही प्रत्येक गावाच्या ग्रामपंचायत नगरपालिका या ठिकाणी नोंदणी करता येऊ शकते. जरी उशीर झाला असेल तरी विवाहाच्या वेळेची जी कागदपत्रे आहेत, पत्रिका, लग्नातला फोटो आणि वधू आणि वराची जे आधार कार्ड, रेशन कार्ड, त्याचबरोबर वयाचा पुरावा, या सर्व कागदपत्राच्या आधारे संबंधित ग्रामसेवक व नगरपालिका क्षेत्रामध्ये जे उपजिल्हा रुग्णालय असते त्या ठिकाणी अशा प्रकारच्या विवाहाची नोंदणी करण्याची तरतूद करून ठेवलेली आहे.
माझं नाव संगीता भोसले, बीडवरनं आले. हा आता आम्ही असं फिरत असतो म्हणून शिनी मुलीचं लग्न करावंच लागतंय. त्यांना सांभाळायचं कोण पाठीमाग? सांभाळा अडचणी असतात आहे. मग केल्याशिवाय भाग आहे का आम्हाला? हो, म्हणून करतो. नाही, चुकीच आहे का? हे करायच पाहिजे ना. आता जमाना कसा आहे? हो, परावी नाही त्याच्यापेक्षी काय आहे का पर्याय?
ताई, तुम्ही तात्पुरत्या स्वरूपाच्या गोष्टी मनाशी धरू नका. तुमच्या मुलीला तुम्ही गावात ठेवून यायला जमत नाही म्हणून मग त्यांचा विवाहच करून टाकायचा वगैरे अशा गोष्टींचा विचार करता. परंतु समजा लग्न झाल्यानंतर त्या मुलीच्या किंवा मुलाच्या जीवाला धोका झाला, आजारपण आली, किंवा त्यांची जी संतती आहे त्याच्यामध्ये जर दोष निर्माण झाला तर त्याचा दोष तुम्ही कुणाला देणार सांगा बरं? मग तुम्हीच मनाशी म्हणणार ना, मुलगीला इकडं घेऊन आलो असतो तर चाललं असतं, किंवा गावातच ठेवली असती, कुणीतरी नातेवाईकांच्या निगराणीखाली ठेवलं असतं. बरं, आपलं ऊस तोडणीचं काम हे जास्तीत जास्त 2-3 महिन्याचं आहे. मग या 2-3 महिन्यामधल्याच्या काळासाठी त्या मुलीचा जीव किंवा ऐकून तुमची पिढी पुढची धोक्यामध्ये घालण्यात काय अर्थ आहे सांगा बरं? त्यामुळे बालविवाह करू नका असं आम्ही आपल्याला जीव तोडून सांगत आहोत.
आम्ही आमची मुलं इथे कामाला घेऊन आलेलो असतो. आम्ही कधी मध्ये शेतीमध्ये कामाला बी नेतो. कायद्या दृष्टीने त्यांना काही अडचण येईल का?
जे ऊसतोड कामगारांची मुलं असतात त्या मुलांना शासनामार्फत जिल्हा परिषद, त्याचबरोबर आश्रमशाळा यामध्ये मोफत शिक्षणाची व पोषण आहाराची सोय करून ठेवलेली आहे शासनाच्या किंवा केंद्र शासनाच्या तरतुदीनुसार. तर यांना 14 वर्षापर्यंतचं मोफत आणि सक्तीचं शिक्षण हे आपल्या संविधानानं करून ठेवलेली आहे तरतूद. त्याचबरोबर जर अशी मुलं ऊसतोड कामगारांच्या बरोबर जर ऊस तोडण्याच्या कामाकरिता गेली तर ती त्यांचं वय जे 14 वर्षाच्या खाली असेल तर तो त्यांच्याकडून काम करून घेणं हा कायद्यानं बालकामगार कायद्याखाली हा गुन्हा आहे. त्याचबरोबर वय वर्ष 16 जर असेल तर तिथून पुढच्या ज्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून किंवा त्यांचं हानिकारक किंवा धोकादायक अशा समजल्या जाणाऱ्या 65 प्रकारच्या कामांना मनाई करण्याची तरतूद करून ठेवलेली आहे. 65 कामांपासून मनाई करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जर त्या मुलांचं 14 ते 16 वय असेल तर अशा धोकादायक आणि हानिकारक व्यवसायाच्या किंवा कामाच्या ठिकाणी त्यांना काम करून घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि त्यामध्ये शिक्षेची आणि दंडाची तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे.
या कार्यक्रमासाठी जिल्हा व सत्र न्यायालयातील प्रमुख न्यायाधीशांच्या बरोबर त्यांचे सहन्यायाधीश उपस्थित होते. याशिवाय अष्टा पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री अजय सिद्ध आणि त्यांचा स्टाफ उपस्थित होता. कार्यक्रमानंतर बालदिनाच्या निमित्तानं प्रमुख पाहुण्यांच्या वतीनं रंगपेटी, बिस्किटांचे पुडे आणि रेडिओ शुगरच्या वतीनं खाऊ वाटप करण्यात आला. अशा प्रकारे आमची उर्मिला समुदाय की आवाज हा कार्यक्रम संपन्न झाला.